सुपरहिट गाण्यानंतर पुन्हा एकदा मी आकांक्षा येथे हजर झालीये तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी. ओनली ऑन सुपरहिट्स 93.5 रेड एफएम. सेलेब कट्ट्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं, एक असा अभिनेता आपल्या बरोबर गप्पा मारायला येणार आहे जो आपल्याला त्याच्या विनोदाने खूप जास्त हसवतो. मी बोलते आहे हास्य जत्रा हा जो शो आहे त्यामध्ये ज्याला आपण रोज पाहतो अशा समीर चौघुले विषयी. आणि आता फोन लाईन वर आहे समीर दादा. हॅलो समीर दादा.
हाय, बोला बोला, काय म्हणते?
मी मजेत, तू कसा आहेस?
आय एम ग्रेट.
आम्ही सगळेजण खूप जास्त एंटरटेन पुन्हा होतोय कारण तुम्ही सगळेजण एंटरटेन करायला हजर झालेले आहात. मला सांग कसा होता पहिल्या दिवसाचा एक्सपिरियन्स जेव्हा सेटवर गेलास तेव्हा?
खूप वेगळा होता. खरं तर आम्ही सगळे एकमेकांना अनेक जवळजवळ 3 महिन्यांनी बघत होतो त्यामुळे खूप एक्साइटेड होतो. पण खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत, म्हणजे समोर मित्र किंवा मैत्रीण दिसूनही तुम्ही त्यांना स्पर्श करू शकत नाही, म्हणजे हे फार आमच्यासाठी कठीण होतं. कारण आमच्याकडे कसं आल्यानंतर एक गट्ट मिठी मारली की कसं दिवसाची सुरुवात होते प्रत्येकाला, तर ते आम्हाला करता नाही आलं. पण तरी सुद्धा मी शासनाचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला एवढी मदत केली आणि आज आम्ही जवळजवळ 6 शेड्यूल्स आमची व्यवस्थित पार पडलेली आहेत. आणि दॅट शोज की आम्ही आमची खूप काळजी घेतोय. आणि नेहमी सारखा दिवस नव्हता, नक्कीच थोडीशी मनात भीती होती पहिल्या दिवशी की आपल्याला माहिती नाही, थोडस मनात कोरोना जास्त आहे बाहेरपेक्षा. कुठेही हात लावला की आपल्याला असं वाटतं की बापरे इथे कोरोना आहे का, म्हणजे सॅनिटायझरने हात जरी पुसले तरी सतत आपल्या मनात शंका असते. त्यामुळे पहिला दिवस जरा खूप ना असा भीतीत गेला.
समीर चौघुले बरोबर आज आपल्या गप्पा सेलेब कट्ट्यावर सुरू आहेत आणि त्या अशाच कंटिन्यू राहणार आहेत. बट आफ्टर सम सुपरहिट ट्रॅक्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.